आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दावोसमध्ये पहिल्याच दिवशी राज्यात गुंतवणुकीसाठी 4,99,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार. या करारांमुळे महाराष्ट्राच्या विकासाला मोठी चालना मिळेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. छत्तीसगड आणि ओडिशामध्ये सुरक्षा दलांच्या कारवाईत 14 नक्षलवादी ठार. आणि भारत इंग्लंड क्रिकेट संघादरम्यान 20 षटकांच्या मालिकेला आजपासून सुरुवात. आता सविस्तर बातम्या. दावोसमध्ये सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत काल पहिल्याच दिवशी महाराष्ट्रानं 4,99,321 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले. यातून 92,000 जास्त रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा आहे. जेएसडब्ल्यू समवेत 3,00,000 कोटी रुपयांचा करार काल झाला. पोलाद, नवकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम आयन बॅटरीज अशा विविध क्षेत्रात हा करार करण्यात आला आहे. गडचिरोलीमध्ये संरक्षण, पोलाद आणि इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रासाठीचे प्रकल्प उभारण्यासाठी कल्याणी समूहासमवेत देखील काल करार झाला. या करारांमुळे महाराष्ट्राच्या विकासाला मोठी चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत आणि अधिकारी यावेळी उपस्थित होते. विधिमंडळाचं कामकाज सुरळीतपणे चालवण्याचा आणि सभागृहात गुणवत्तापूर्ण चर्चा घडवून आणण्याचा संकल्प काल अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेत घेण्यात आला. पाटणा इथं आयोजित 85व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेच्या समारोप सत्रात 5 ठराव संमत करण्यात आले. छत्तीसगड आणि ओडिशाच्या सीमेवर सुरक्षा दलांनी केलेल्या संयुक्त कारवाईत 14 नक्षलवादी ठार झाले. त्यात नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य जयराम उर्फ चलपती याचाही समावेश आहे. त्याच्यावर 1 कोटी रुपयांचं बक्षीस होतं. सुरक्षा दलांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी काल शपथ घेतली. मुंबईत राजभवनात झालेल्या एका समारंभात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी न्यायमूर्ती आलोक आराधे यांना पदाची शपथ दिली. राज्यामध्ये कर्करुग्णांचं प्रमाण वाढत असून स्तन आणि गर्भाशयमुख कर्करोगाच्या निदानासाठी राज्यात मोहीम राबवावी असे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काल दिले. 2025-26 या वर्षाच्या नियोजनासाठी मुंबईत आयोजित बैठकीत ते बोलत होते. क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याच्या तसंच कुष्ठरोग रुग्णशोध मोहीमही प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या 15 आठवड्यात चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत दुपटीनं वाढ झाली आहे. पहिल्या 15 आठवड्यात चिकनगुनियाचे सर्वाधिक 20 रुग्ण अकोला महापालिकेत आढळले आहेत. हिवतापाचे सर्वाधिक 185 रुग्ण बृहन्मुंबई महापालिकेत नोंदवण्यात आले असून त्याखालोखाल गडचिरोलीत 138 रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यूचे सर्वाधिक 44 रुग्ण बृहन्मुंबई महापालिकेत नोंदवण्यात आले आहेत असं आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आलं आहे. पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम या नव्या विकाराचे 22 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. गुइलेन बॅरे सिंड्रोम हा एक मज्जासंस्थेसंबंधीचा विकार आहे. हा विकार दुर्मिळ असला तरीही धोकादायक नसल्याचं पुणे आरोग्य विभागानं स्पष्ट केलं आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील काही संशयित रुग्णांचे नमुने राष्ट्रीय प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी देण्यात आले आहेत. दरम्यान हा आजार संसर्गजन्य नसल्याचं पुणे महापालिका आरोग्य प्रमुख नीना बोराडे यांनी म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतीय सैन्य दलात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश होत आहे. प्रगत तंत्रज्ञान जवानांना अवगत व्हावं यादृष्टीने प्रशिक्षण देण्यास प्राधान्य दिलं जात आहे असं प्रतिपादन देवळालीच्या तोफखाना केंद्राचे प्रमुख लेफ्टनंट जनरल नवनीत सिंग सरना यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. देवळालीच्या तोफखाना प्रशिक्षण केंद्रातील तोपची या वार्षिक सरावाची काल सांगता झाली. तोफखाना दलाची शस्त्रसज्जता दर्शवण्यासाठी या सरावाचं दरवर्षी आयोजन केलं जातं. ऐकूया याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
भारतीय तोफखाना दलातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक शस्त्र, यंत्रणा यांची प्रात्यक्षिकं या सरावात दाखवण्यात आली. युद्धभूमीवर भारतीय सैन्य दलाकडून वापरल्या जाणाऱ्या बोफोर्स, धनुष, कोरियन बनावटीची K9 वज्र तसंच इंडियन फील्ड गन या तोफांनी लक्ष्यावर भेदक मारा करून भारतीय तोफखाना दलाचं सामर्थ्य दाखवलं. पिनाका रॉकेट लॉन्चर याचाही या सरावात समावेश होता. तसंच संपूर्ण भारतीय बनावटीची अटॅक्स तोफ देखील या प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. या तोफीची मार्क क्षमता 48 किलोमीटर आहे तर बोफोर्स तोफीची मार्क क्षमता 38 किलोमीटर आहे. मारा करण्यास सज्ज होण्यासाठी या अटॅक्स तोफेला 1 मिनिटाचा वेळ लागतो. ही तोफ स्वयंचलित असून लक्ष्यावर अचूक मारा करते. या तोफेच्या चाचण्या सिक्कीम, बालासोर आणि पोखरण या ठिकाणी झाल्या आहेत. भारतीय लष्करासाठी अटॅक्स ही तोफ देखील अतिशय महत्वाची ठरणार आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी श्रद्धा वारडे यांच्यासह प्रशांत जाधव, पुणे.
नेत्रदानातून अनेक दृष्टीहीनांना नवी दृष्टी मिळू शकते, त्यामुळे अधिकाधिक जणांनी नेत्रदानाचा संकल्प करावा असं आवाहन राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी केलं आहे. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड नॅब या संस्थेच्या 74व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ही संस्था छापखाना, बोलकी पुस्तकं, प्रशिक्षण अशा उपक्रमांद्वारे अंध तसंच दृष्टीबाधितांना आशा आणि सक्षमीकरणाची हमी देत असल्याचं त्यांनी नमूद केलं. साखर उद्योगात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कारखान्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीनं देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा काल संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. 2023-24 या वर्षाच्या गाळप हंगामासाठी आंबेगावच्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला सर्वोत्कृष्ट ऊस विकास पुरस्कार जाहीर झाला आहे. संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते उद्या हे पुरस्कार वितरित केले जातील. कोल्हापूर जिल्ह्यातल्या तृतीयपंथी देवदासी HIV बाधित 20 व्यक्तींना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते काल डिजिटल रेशन कार्ड वितरित करण्यात आली. अशा व्यक्तींसाठी शासनाच्या वतीनं अनेक योजना राबवण्यात येतात. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी समाज कल्याण विभागाशी संपर्क साधण्याचं आवाहन येडगे यांनी यावेळी केलं. बीड जिल्ह्यातल्या आष्टी, आंबेजोगाई, वडवणी, पाटोदा, माजलगाव, केज आणि धारूर तालुक्यातल्या 413 ग्रामपंचायत सदस्य आणि 13 सरपंचांचं सदस्यत्व जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी रद्द केलं आहे. विहित मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. 25 जानेवारी या मतदार दिनादिवशी काँग्रेस पक्षातर्फे प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात आंदोलन करून तिथे जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. हे सरकार जनतेसाठी नाही तर स्वतःसाठी काम करणार असल्याचा आरोप त्यांनी केला. चाकू हल्ल्यात जखमी झालेला अभिनेता सैफ अली खान याला उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडलं आहे. 16 जानेवारी रोजी पहाटे सैफ अली खान याच्यावर वांद्रे इथल्या राहत्या घरी चाकू हल्ला झाला होता. त्यानंतर त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं होतं. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्याच्या पाठीत घुसलेला चाकूचा तुकडा बाहेर काढला होता. संत साहित्याचे अभ्यासक आणि वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार डॉ किसन महाराज साखरे यांच्यावर काल आळंदी इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं सोमवारी रात्री पुण्यात एका खासगी रुग्णालयात निधन झालं. कीर्तन प्रवचनातून आध्यात्मिक प्रबोधन करतानाच हजारो लोकांना व्यसनमुक्त करण्याचं सामाजिक कार्य किसन महाराज साखरे यांनी केलं. संस्कृत आणि मराठीतून एकंदर 115 ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. अध्यात्म वैदिक ज्ञान परंपरेचा निस्सीम साधक म्हणून गुरुवर्य डॉ किसन महाराज साखरे यांची कार्यसाधना पुढील कित्येक पिढ्यांसाठी दीपस्तंभासारखी तेजोमय राहील अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ साखरे महाराज यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही किसन महाराज साखरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. क्रिकेट. भारत आणि इंग्लंड पुरुष क्रिकेट संघादरम्यानचा T20 सामना मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. 5 सामन्यांच्या मालिकेतील आजचा पहिला सामना कोलकाता इथं इडन गार्डन्स मैदानावर खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सामन्याची सुरुवात होईल. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज आकाश अंशतः ढगाळ राहील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दावोसमध्ये पहिल्याच दिवशी राज्यात गुंतवणुकीसाठी 4,99,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार. या करारांमुळे महाराष्ट्राच्या विकासाला मोठी चालना मिळेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. छत्तीसगड आणि ओडिशामध्ये सुरक्षा दलांच्या कारवाईत 14 नक्षलवादी ठार. आणि भारत इंग्लंड क्रिकेट संघादरम्यान 20 षटकांच्या मालिकेला आजपासून सुरुवात. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.